सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। नमस्कार, आजच्या गुरुस्तवनाच्या कार्यक्रमाला मी संजीवनी गोळे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। कार्यक्रमाला आपण प्रार्थनेने सुरुवात करूया। प्रार्थना सादर करतील सद्भक्त डॉक्टर दीपक तुळपुळे।
ओम सद्गुरुनाथाय नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। निर्मलं सदयं शान्तं प्रणताखिल मङ्गलं ज्ञानैकरूपिणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आविर्भूतो हरि साक्षात् पावने गौतमी तटे रूपेण यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भावार्थ दीपिकायस्य अनुभवामृत जीवनी तं बुद्धिभास्करं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। सुहृदं सर्वभूतानां मातरं पितरं प्रभुं प्रेमलं वत्सलं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। हे तात भवसर्वोक्तं शिशोर्माता स्वयं हिताः चित्तवृत्ते समाधानं बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे। चित्तवृत्ते समाधानं बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे।
तेरा जुलै पासून आपले सद्गुरुस्तवनाचे कार्यक्रम सुरू झाले। आज त्या सत्रातला पाचवा दिवस। गुरुपौर्णिमेचा उत्सव हा आपल्या सर्व साधकांच्या दृष्टीने अतिशय पवित्र, प्रेरणादायी आणि आनंददायी असा उत्सव असतो। सद्गुरूंची पूजा करायला मिळते आणि गुरुस्तवनांच्या कार्यक्रमांमुळे इतर साधकांचे स्तवन ऐकल्याने स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आपल्या लक्षात येतात। सद्गुरू जरी गुणातीत असले तरी त्यांचे दैवी गुण आठवण्यात, ऐकण्यात, सांगण्यात, चिंतन करण्यात न संपणारा आनंद व न संपणारे समाधान असते। आपण कधी अंधाऱ्या रात्री शहराच्या बाहेर गेलो आणि चांदण्या पाहिल्या तर असे लक्षात येतं की कुठंही पाहिलं तरी जितकी दूर आपली नजर जाते तिथे अजून अजूनच तारे दिसतात। असं काही स्वामीजींबद्दल सांगायला लागल्यावर होतं. मी केंद्रात स्वामी मकरंदनाथांकडे येऊ लागले त्याला आता 11 वर्ष होऊन गेली. स्वामीजींकडे आल्यापासून माझ्यामध्ये किती बदल घडत गेले आणि मला किती समाधान मिळालं हे आठवलं की डोळ्यातून कृतज्ञतेच्या अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि स्वामीजींच्या पायांवर डोकं ठेवून नुसतं शांत बसावंसं वाटतं. मी अगदी लहान होते तेव्हापासून मला या गोष्टीची कल्पना होती की हा संसार जो दिसतो यापेक्षा काहीतरी वेगळं, काहीतरी उत्तुंग असं विश्व आहे. पण ते कुठे बघायचं, कुठे शोधायचं काहीच कल्पना नव्हती. या गोष्टींबद्दल बोलणारं ज्यांना मी विचारू शकीन असं कोणी भेटलंच नाही. बाहेरच्या जगात या विषयात फारसा कोणाला रस नसतो, पण शोध चालू होता. एकदा काय झालं, माझे 2 भाऊ आणि मी एका जंगलात फिरायला गेलो होतो. साधारण 9वीत असेन मी. दाट जंगल होतं. माझे 2 भाऊ थोडे पुढे गेले आणि मी शांतता आणि निसर्गाचं सौंदर्य अप्रिशिएट करावं म्हणून एका झाडाखाली बसले, डोळे मिटले आणि खोल श्वास घेत राहिले. त्यावेळी हळूहळू मनाची अशी अवस्था झाली की मी अशी शिल्लक राहिलेच नाही, संपूर्ण विश्व मी झाले आहे असं मला वाटलं. फार सुंदर अनुभव होता तो. इतका सुंदर की मी पुढचे संपूर्ण आयुष्य ते पुन्हा कधी मिळेल याच्या शोधात होते. कशामुळे झालं याची कल्पना नव्हती. दाट जंगलामुळे, एकांतामुळे, की शांत बसून राहिल्यामुळे, की दोन्ही की तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे कळलंच नाही, पण शोध चालू होता. त्यानंतर अनेक वेळेला अनेक ठिकाणी मी पुन्हा ती अवस्था गाठण्याचा प्रयत्न केला, पण जमलं नाही. अजून एकदा बराच वेळ शांत बसण्याची संधी मिळाली तेव्हा मी स्वतःशी ठरवलं की जे काही आयुष्यात महत्वाचे आहे ते आपल्या आतच आहे आणि ते शोधून काढायचंच. डोळे मिटले आणि आतच बघत राहिले. शोध घेता घेता असं लक्षात आलं की आपल्या आत एक अथांग सागर आहे, सुंदर, लुकलुकता, चैतन्यमय, जो आत पण आहे आणि बाहेर पण सगळीकडे तोच आहे. मी थक्क होऊन बघतच राहिले. आपल्या आत असून आपल्याला माहीत पण नाही. मी त्यात डूब देऊन बसणार तेवढ्यात असं वाटलं की हा दुःखाचा सागर आहे. बुडून जाण्याच्या तयारीत होते त्याऐवजी घाबरून घाईघाईनी त्यातून बाहेर पडले. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. असं वाटत होतं यातून आपल्याला कसा मार्ग मिळेल, हे सगळं काय आहे, कोण आपल्याला समजावून सांगेल, गुरुविण अनुभव कैसा कळे. यानंतर निराश होऊन असले प्रयोग करणं सोडून दिलं. सामान्य आयुष्य चालू होतं सुखदुःखांसकट. श्रवण नाही, कसं वागायचं सांगणारं कोणी नाही, म्हणून पुष्कळ चुका केल्या ते आता जाणवतं. आणि बॅकग्राऊंडमध्ये कायम एक रुखरुख, काहीतरी कमी आहे, असंच संपणार का सगळं. मग 2004 साली आम्ही नळस्टॉपला राहत होतो. एकदा मी आणि मिस्टर संध्याकाळचं फिरायला बाहेर पडलो. अध्यात्म मंगलधामवरून जात होतो. आत्ता आपण बसलोय तीच पवित्र वास्तू. त्या दिवशी पहिल्यांदा मनात आलं की परत जाताना चौकशी करायची की इथे काय असतं, मेंबरशिप वगैरे काय असते. नेमकं त्याच दिवशी परत जाताना केंद्र सुटलं होतं आणि मला माझी बँकेतली शैला नरवणे नावाची मैत्रीण भेटली. तिने सांगितलं की श्रवणाला कोणीही येऊ शकतं आणि लगेच आत जाऊन माझ्यासाठी त्या महिन्याची कार्यक्रम पत्रिका घेऊन आली. केंद्रातल्या साधकांच्या चांगुलपणाचा माझा पहिला प्रत्यय. दुसऱ्या दिवशी ध्यान मंदिरात मी जरा लवकरच पोहोचले. इतकं सुंदर वातावरण होतं, मंद प्रकाश, शांतता, सगळे लोक डोळे मिटून शांत बसलेले. असं काही असू शकतं हे माझ्या कल्पनेच्या आणि अनुभवाच्या अगदी बाहेरची गोष्ट. इथलं सर्व काही इतकं मनाला आणि बुद्धीला पटत गेलं की मी जेव्हा जमेल तेव्हा केंद्रात येऊ लागले. विशेषतः स्वामीजींचे प्रवचन ऐकून हळूहळू बुद्धीला पटायला लागलं की आपण आयुष्यभर जे शोधत होतो ते इथेच आहे. स्वामीजी सांगतात की सगळ्यांमध्ये आत तो एकच परमेश्वर आहे. खरं म्हणजे स्वामीजींकडे यायच्या आधी इतर लोकांच्या बाबतीत आपला दृष्टिकोन कसा असतो, की तो वेगळा, मी वेगळा, बाकी काही असू शकतं ही कल्पनाच नसते. पण स्वामीजींकडे आल्यावर, श्रवण झाल्यावर आपल्या कानावर अशा गोष्टी पडतात की कुठल्या तरी उंच पातळीवर आपण सगळे एक आहोत. माझ्या डोक्यात सारखे श्रवण केलेल्याचं चिंतन चालू असे, इतके महत्वाचे, सगळीकडे लागू पडतील असे नवीन नवीन विचार ऐकायला मिळत होते. एकदा मी केंद्रात नव्याने यायला लागले होते तेव्हा ऑफिसमधून घरी येताना लक्ष्मी रोडवरून येत होते. तेव्हा दिसलं की एक खूप म्हातारा माणूस रस्त्यावरून जड हातगाडी ओढत चालला होता. मनात आलं, अरे परमेश्वरा, तू अशी रूप का रे घेतोस. डोळ्यात अश्रू दाटून आले, समोरचं दिसेनासं झालं. स्कूटर बाजूला लावली आणि चक्क भर रस्त्यावर रडत राहिले. स्वामीजींच्या सांगण्याचा माझ्यावर फार प्रभाव पडायचा. आता आपण आजचे पहिले गुरुस्तवन ऐकूया. सद्भक्त प्रसाद कुलकर्णी यांच्याकडून. प्रसाद बारामतीला असतात आणि तिथलं केंद्र त्यांच्याकडे चालतं. आपण ऐकूया.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. आज अध्यात्मधाम येथे होणाऱ्या अध्यात्म मंगलधाम येथे होणाऱ्या सद्गुरु स्तवनाची संधी मला लाभली हे माझे भाग्यच आहे. जन्मतः आई वडील हे गुरु असतातच, पण त्याचबरोबर मला मात्र दोन सद्गुरूंची कृपा लाभली. ती म्हणजे खामगाव येथील परमपूजनीय काका महाराज आगाशे व दुसरे पूजनीय स्वामी मकरंदनाथ. पूजनीय आगाशे काकांचा अनुग्रह मला प्रथमतः मिळाला. काकांनी माझा प्रवेश पूर्णतः भक्ती मार्गात करून घेतला. त्यांनी दिलेली अनमोल जपसाधना ही माझ्यासाठी खूपच महत्वाची ठरली. अनुग्रह होणे म्हणजे सद्गुरूंची आपल्यावर कृपा होणे, पण कृपा होणे म्हणजे नेमके काय? ही कृपा प्राप्त करून घेणे म्हणजे आपण आपल्या स्वार्थासाठी गुरूंकडून मंत्र घेणे, जेणेकरून ते आपल्याला ऐहिक अडचणीतून सोडवतील असा समज होता. पण अनुग्रह घेतल्याशिवाय मन शांतही होत नव्हते. माझा अनुग्रह 2008 साली होळी पौर्णिमे दिवशी पूजनीय आगाशे काकांच्या खामगाव येथील निवासस्थानी झाला आणि त्यांनी मला आपल्या कृपाछत्राखाली सामावून घेतले. या अनुग्रहानंतर आपल्यामध्ये होणारे बदल मी अनुभवत होतो. जशी मी साधना करू लागलो तसे माझ्या मनास एक प्रकारची शांती मिळू लागली. पण हे आपण स्वार्थपोटी करत आहोत असे वाटत होते. तसा काकांचा सहवास मला खूप कमी लाभला. काही महिन्यातच काका ब्रह्मलीन झाले. मला खूप एकाकी वाटू लागले. त्यांची खूप आठवण येत असे, तरीही ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा विश्वास मात्र होता. पूजनीय काकांच्या नंतर पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांचा अनुग्रह मिळाला. पूजनीय स्वामीजींचे दर्शन सर्वात प्रथम मला बारामती येथील राम मंदिरात झाले. एके दिवशी माझी बहीण सो अर्चना महाजन हिचा फोन आला. तिने सांगितले, आज पूजनीय स्वामीजींचा बारामती येथे सत्संगाचा कार्यक्रम आहे, तू जरूर जा. मी आणि आई सत्संगास गेलो. तो दिवस म्हणजे रंगपंचमी साल 2005. सत्संगामध्ये ध्यानाविषयी बोलत असलेले स्वामीजींचे शब्द मनास गोड वाटू लागले. ध्यानाविषयी मला मात्र फारसे समजत नव्हते, पण मनापासून ते ऐकून घ्यावेसे व समजावून घ्यावेसे वाटत होते. याच दिवशी पूजनीय स्वामीजींना मी पहिला नमस्कार केला. त्यांचा माझ्या डोक्यावरील तो प्रेमळ स्पर्श मनामध्ये त्यांची ओढ निर्माण करून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सद्भक्त श्री प्रसाद गायकवाड यांचेकडे ध्यानासाठी मी आणि आई गेलो. ध्यान साधनेविषयी पूजनीय स्वामीजींनी मार्गदर्शन केले व ते कसे करावायचे हे सांगितले. ध्यान मात्र मला जमले नाही. मी शांत डोळे मिटून काकांनी दिलेला जपच करत राहिलो. ध्यान झाल्यानंतर पूजनीय स्वामीजींना नमस्कार करण्यास गेलो तेव्हा ते माझ्याकडे पाहून म्हणाले, अरे तू आलास. मी हसलो, पण मनातून प्रचंड आनंद झाला होता. आपल्याला स्वामीजींनी लक्षात ठेवले याचा. यानंतर जवळपास 5 वर्षांचा अवधी लोटला. पूजनीय स्वामीजी बारामतीमध्ये आले नोव्हेंबर महिना 2010 साली. मध्यंतरीच्या काळात पूजनीय स्वामीजींना आपल्या घरी बोलवावे असे वाटले. मी त्यांना फोन केला, घरी येण्याची विनंती केली व त्यास होकारही मिळाला. राम मंदिरातील कार्यक्रम झाल्यानंतर पूजनीय स्वामीजी घरी आले. त्या दिवशी पराकोटीचा आनंद झाला की आपल्या घरी नाथ परंपरेतील महान अभिज्ञानी सद्गुरू आले. याच दिवशी माझा भाऊ सद्भक्त श्रीराज हा पूजनीय स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह घेणार होता. त्यासाठी मीही त्याचेबरोबर सद्भक्त श्री प्रसाद गायकवाड यांचे घरी गेलो. पूजनीय स्वामीजींच्या अनुमतीने मलाही अनुग्रहाच्या खोलीमध्ये बसण्याची संधी मिळाली आणि त्या दिवशी पहिल्यांदा मी पूजनीय स्वामीजींना एका वेगळ्याच रूपामध्ये पाहिले. त्यांचे ते प्रसन्न रूप आणि चेहऱ्यावर दिसणारे तेज व तेथील असणाऱ्या दैवी वातावरणात मी पूर्णतः बुडून गेलो. मी पुन्हा ध्यान करण्याचा प्रयत्न केला, तोही माझ्यासाठी निष्फळच ठरला. मन कुठेतरी भरकटलेलेच होते. ही ध्यान साधना मला खूप अवघड वाटत होती. पुन्हा मनाला ताब्यात ठेवून जप सुरू केला. दरम्यान पुण्यामध्ये आलो की केंद्रात येणे, तसेच खास करून भेटीच्या दिवशी पूजनीय स्वामीजींकडे येणे सुरू झाले. गणेशपुरम येथील वास्तूशी कधी नाते जडले समजलेच नाही. पूजनीय स्वामीजींच्या या वटवृक्षाखाली मन अगदी शांत आणि समाधानी व्हायचे आणि आजही होते. येथे येणाऱ्या प्रत्येक साधकाचा मला खूप हेवा वाटतो, कारण ते स्वामीजींना रोज भेटू शकतात. येथील होणारी पूजनीय स्वामीजींची प्रवचने ऐकण्याचा कधी माझाही योग येत असे. या सर्वांमध्ये माझे मन रमत होते आणि पूजनीय आगाशे काकांची आठवणी मनात यायची. आज ते देहाने आपल्यामध्ये नाहीत याची खंत कायम वाटायची. एकदा असाच मी स्वामीजींच्या दर्शनासाठी आलो असताना ते मला म्हणाले, अरे मी आणि काका महाराज आगाशे एकच आहोत. काका महाराज हे मोठे अध्यात्मातले अधिकारी होते. माझे डोळे हे शब्द ऐकल्यानंतर अलगदच पाणावले आणि पुन्हा एकदा स्वामीजींच्या रूपात काका मला भेटले. याचा आनंद मला मिळाला आणि माझी नाळ स्वामीजींशी आणखीनच घट्ट जोडली गेली. माझ्यामध्ये आता आपोआप बदल घडू लागला. अध्यात्माची गोडी वाटू लागली. पूजनीय नाना महाराज सराणेकरांचं चरित्र, पूजनीय स्वामीजींचं चरित्र, तसेच गोंधावलेकर महाराजांची पुस्तके वाचण्याची आवड लागली. एक माणूस म्हणून कसे जगायचे व चांगला माणूस कसे व्हायचे या प्रशिक्षणाची सुरुवात स्वामीजींच्या सानिध्यात सुरू झाली व माझी वाटचाल अध्यात्मामध्ये अशीच पुढे चालू राहिली. सद्वर्तन आणि साधना होण्यासाठीचा हा एक पाया आहे हे मला समजू लागले. पुन्हा स्वामीजींनी बारामतीमध्ये यावे अशी सर्व सद्भक्तांची इच्छा होती. फेब्रुवारी 2013 बारामती येथे साधना शिबिर आयोजित केले होते. या साधना शिबिराच्या निमित्ताने पूजनीय स्वामीजींची मनापासून सेवा करण्यास मिळाली व त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीजींनी सद्भक्तांना अनुग्रह देण्याचे नियोजन सद्भक्त श्री प्रसाद गायकवाड यांच्याकडे होते. त्या दिवशी मी बाहेरील हॉलमध्ये अनुग्रह घेणाऱ्या सद्भक्तांची यादी करीत असताना पूजनीय स्वामीजी माझ्याजवळ येऊन म्हणाले, प्रसाद एवढे झाले की तूही आत अनुग्रहाच्या खोलीत येऊन बस. हे ऐकून मला खूप आनंद झाला. पूजनीय स्वामीजींनी आपल्याजवळ येऊन आपल्याशी बोलणे हे माझ्यासाठी खूपच मौल्यवान होते. तसेच पुन्हा एकदा आपल्याला अनुग्रहाचा प्रसंग अनुभवण्यास मिळणार याचा आनंदही होता. स्वामीजींच्या अगदी निकट उभे राहून सेवा करण्याचा आनंद मला प्रथमच मिळत होता. स्वामीजींना इतक्या जवळून पाहताना व इतके प्रेमळ सद्गुरू अनुभवताना मनामध्ये वेगळेच भाव उमटत होते. सर्वात शेवटी मी स्वामीजींना नमस्कार केला तेव्हा पूजनीय स्वामीजींसोबत सद्भक्त पुष्पाताई जवळेकर तिथे होत्या. नमस्कार झाल्यानंतर स्वामीजींनी मी आदल्या दिवशीच्या कार्यक्रमात केलेल्या सूत्रसंचलनाची प्रशंसा केली. माझे मन त्या अमूल्य शब्दांनी भारावून गेले. त्यावेळी सद्भक्त पुष्पाताई स्वामीजींना म्हणाल्या, प्रसादला आता अनुग्रह द्या म्हणजे झाले. तेव्हा स्वामीजी म्हणाले, तो अनुग्रहित आहेच काका महाराज आगाशे यांचा आणि तो पुणे केंद्रातही येतो. हे सर्व स्वामीजींनी माझ्या बाबतीत लक्षात ठेवणे म्हणजे मला खूप मोठे आश्चर्यच होते. एवढे मोठे सद्गुरू पण प्रत्येक सद्भक्ताकडे किती लक्ष असते त्यांचे हे जाणवले. त्याच दिवशी पूजनीय स्वामीजी परत पुण्यास निघणार होते. मी तेथेच थांबून राहिलो. कामानिमित्त बाहेर पडलो असताना माझा एक छोटासा अपघात झाला. जखम किरकोळच होती. स्वामीजी निघाल्यावर नमस्कार करण्यास मी गेलो असता त्यांचे लक्ष माझ्या पायाला झालेल्या जखमेकडे गेले. खूप काळजीने त्यांनी माझी विचारपूस केली व जखम खोल दिसत आहे, लवकर डॉक्टरांना दाखवून टीटीचे इंजेक्शन घे असे त्यांनी सांगितले व ते पुण्याला आले. त्यांनी केलेल्या चौकशीने माझे मन भरून आले. मनामध्ये मात्र एक विचार आला, आपल्याला या सर्व केलेल्या सेवेचा अहंकार तर झाला नाही ना, याची शिक्षा म्हणून काय हा छोटासा अपघात झाला असावा. कोण जाणे, पण केलेल्या कर्माचा अहंकार करणे किती चुकीचे आहे हे मात्र कळून चुकले. पूजनीय स्वामीजींनी पुण्यामध्ये पोहोचल्यावर सौ अर्चनाकडे माझी चौकशी केली. प्रसाद डॉक्टरांकडे जाऊन आला का, ड्रेसिंग व इंजेक्शन घेतले का? मला त्यांनी केलेल्या चौकशीने खूप भरून आले. या साधना शिबिरानंतर बारामती येथे सद्भक्त श्री प्रसाद गायकवाड यांचे घरी दर बुधवारी रात्री 8 वाजता केंद्र सुरू झाले. थोडा वेळ नाम ध्यान साधना व स्वामीजींची ऑडिओ ब्रॉडकास्टिंग वरून प्रवचने ऐकणे अशा स्वरूपाचे केंद्र नियमित सुरू झाले. नियमित केंद्रात जाणे व त्या ठिकाणी मिळालेली जप सांगण्याची सेवा नित्याने व मनापासून करणे यात खूप समाधान मिळत आहे. ओम राम कृष्ण हरी आणि श्रीरामाचं नाम जप सांगताना अलगदपणे कधी कृष्णाची तर कधी श्रीरामाची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते ते कळतच नाही. दरम्यान माझे लग्न ठरल्यानंतर माझी आणि पूजनीय स्वामीजींची भेट पुणे येथे एका लग्नामध्ये झाली. तेथे त्यांना मी नमस्कार केला. त्यांनी माझ्या भावी पत्नीचा फोटो पाहिला आणि म्हणाले, छान आहे ही. खरं तर लग्नाचा निर्णय घेताना माझी चलबिचल होत होती. यासाठी आधी मी पूजनीय स्वामीजींचे मार्गदर्शन घेण्याचे ठरविले. तेव्हा स्वामीजी म्हणाले, अरे असे निर्णय स्वतः घेणे कठीणच असतात, पण ते स्वतःचे स्वतःलाच घ्यावे लागतात. त्यांनी हसत हसत मला विचारले, तुला पोहता येते का? मी नाही म्हणालो. तेव्हा माझे बरोबर सो अर्चना होती. तिला स्वामीजी म्हणाले, प्रसादचे नाव आपण पोहण्याच्या क्लासला देऊन टाकूया व त्याला पोहायला शिकूया. मला 2 मिनिटे काही समजलेच नाही. नंतर मी अर्चनाला विचारले, खरंच मला केंद्रातर्फे पोहायला शिकवणार आहेत का? ती हसली आणि म्हणाली, अरे वेड्या, तुझे नाव अनुग्रह घेण्यासाठी ते सांगत आहेत. या पूजनीय स्वामीजींच्या प्रेमळ शब्दांनी मला खूप आनंद झाला. माझ्या बाबतीत पूजनीय स्वामीजींचा कृपाप्रसाद आधी व नंतर अनुग्रह असे घडले. 23 मे 2015 रोजी गणेशपुरम येथे स्वामीजींनी मला आपल्या अनुग्रहाने कृपांकित केले. पूजनीय काकांच्या अनुग्रहाचा दिवसही मला आठवला. त्यांचे स्मरण करून मी पूजनीय स्वामीजींच्या कृपाछायेत प्रवेश केला. अनुग्रहामुळे माझ्यामध्ये परमार्थविषयी आत्यंतिक ओढ व साधनेमध्ये रमणे असे बदल घडत गेले. पूजनीय स्वामीजींच्या तसेच सौ मातोश्री मधुराताई यांच्या आशीर्वादाने दिनांक 4 ऑगस्ट 2015 रोजी माझे लग्न पार पडले. आम्हा उभयतांचा संसार या दोघांच्या आशीर्वादाने सुरू झाला. माझी पत्नी आणि मी दोघेही बारामती केंद्रात नियमित जात आहोत. लग्न झाल्यानंतरचा एक छोटासा प्रसंग येथे सांगावासा वाटतो. लग्न झाल्यानंतर पूजनीय स्वामीजींची खूप आर्ततेने आठवण येत होती. मनामध्ये रोज स्वामीजींना सांगायचो, स्वामीजी मला तुमची खूप आठवण येत आहे. वाटायचे की खरंच आपली ही आठवण त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल का. आणि काहीच दिवसात चमत्कार व्हावा की स्वामीजींनी माझी व माझ्या पत्नीची चौकशी सौ अर्चनाकडे केली. हे सर्व अर्चनाने मला फोन करून सांगितले व माझ्या डोळ्यात त्या क्षणी पाणी आले. त्यांच्या या प्रेमळ व आपुलकीच्या चौकशीने मला खूप आनंद झाला व मायेची ऊब जाणवली. अगदी मी नियमित साधना न करणारा तरी सुद्धा त्यांचे आपल्याकडे किती लक्ष आहे हे समजले. त्या प्रेमळ आठवणींमुळे मी स्वतःला खूप श्रीमंत समजू लागलो. अंतर्मुख होऊन कधी विचार येतो मनात की ऐहिक गोष्टींच्या मागे धावणारा मी आता त्याची आवड कमी होत आहे. तसेच बुधवारच्या केंद्रातील उपस्थितीमुळे परमार्थामधला आनंद व मानसिक समाधान मिळत आहे. पूजनीय स्वामीजींनी मला वेळोवेळी माझ्या अडचणीमध्ये मार्गदर्शन केले. मग त्या कोणत्याही असोत, त्यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचेच ठरले. त्यांची असणारी मायेची ऊब मी कधीही विसरू शकणार नाही. स्वामीजी आपल्याकडे एकच मनापासून प्रार्थना, आम्हा सर्वांकडून भरपूर साधना व आपल्या कार्याची निस्वार्थ सेवा घडावी. ध्यान व जपसाधना करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन. ही साधना आपण आम्हाकडून करून घ्यावी ही मनापासून आपल्या चरणी प्रार्थना. आज येथे मला सद्गुरूंविषयी माझे भाव प्रगट करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा कृतज्ञ आहे. हरिओम तत्सत.
प्रसादच्या या सद्गुरुस्तवनावरून आपल्या लक्षात येतं की स्वामीजी परगावच्या साधकांची पण किती काळजी घेत असतात. नोव्हेंबर 2005 साली मला स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह लाभला. स्वामीजींनी ध्यानाची प्रक्रिया सांगितली. मी रोज ध्यानाला बसायला लागले. थोडं थोडं ध्यान लागायला लागल्यावर लक्षात आलं की आपण लहानपणापासून शोधत होतो ते हेच आहे. मगाशी सांगितलेल्या माझ्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे आत वळून शांत बसण्याची एक प्रकारची भीती बसली होती. ती भीती आता गेली. जे काही मनात येईल त्याच्याकडे साक्षीत्वानी बघायला सांगितलं होतं ना स्वामीजींनी. मला धीर आला, आत्मविश्वास वाढला. आणि आनंदाने आणि स्वामीजींबद्दलच्या कृतज्ञतेने आयुष्य भरून गेलं. आता आपण पुढचे भावसुमन सद्भक्त विनायक जोशी यांच्याकडून ऐकूया. विनायक जोशी हे किर्लोस्कर न्यूमॅटिकमधून मॅनेजर म्हणून रिटायर झालेत. ते 1999 पासून केंद्रात येत आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी सद्गुरु स्तवन सादर करावं.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आजचा दिवस वक्षण हा माझ्यासाठी महत्भाग्याचा आहे, कारण मला माझ्या सद्गुरु सान्निध्यात सद्गुरु स्तवन करण्याचे भाग्य लाभले आहे. गुरुपौर्णिमेचे आनंदाचे उत्साहाचे दिवस. प्रत्येकजण आपल्या सद्गुरूविषयीचे भाव प्रकट करतो. आपल्या सर्वांचेच भाग्य इतके मोठे आहे की आपल्या जीवनात सद्गुरू आले आणि आपले सर्व जीवन व विश्वच बदलून गेले. समर्थ म्हणतात, सद्गुरू विण जन्म निर्फळ, सद्गुरू विण दुःख सकळ, सद्गुरू विण तळमळ जाणार नाही. साधारण 1999-2000 साल मी कोथरूडला श्री काळेकाकांकडे केंद्र चालतं तिथे जाऊ लागलो. केंद्रात श्री ज्ञानेश्वरी व मनाचे श्लोक यावर प्रवचन होतं, त्याचे श्रवण घडू लागले. स्वामी मकरंदनाथांना मी आनंदनगरच्या वर्धापन दिनी प्रथम पाहिले. वर्धापन सोहळा संपन्न झाल्यावर स्वामीजी प्रत्येकाला प्रतिनमस्कार करीत जात होते. त्यांच्या त्या नजरेत प्रेम कृपाळू दृष्टी ओतप्रोत भरली होती. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, येत जा. त्यांच्या दोन शब्दांनी मी पार भारावून गेलो. त्यांच्या त्या कारुण्यपूर्ण नजरेतील दयेचा पाजर पाहून मी पार विरघळून गेलो व एक प्रकारचे बंधन निर्माण झाले. मग हळूहळू माया अपार्टमेंट व अध्यात्म मंगलधाममध्ये होणाऱ्या केंद्राची माहिती झाली. सुरुवातीला स्वामीजींना पाहण्यासाठी व त्यांचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागलो. त्याचबरोबर श्रवणही होत होतं, परंतु ते नुसते श्रवण होते, अर्थ फारसा कळत नव्हता. काही कालांतराने मात्र प्रवचनाची गोडी वाटू लागली. श्रवण मनापासून घडू लागले, त्यातील मतितार्थ समजू लागला. याआधी मी रामकृष्ण मठात गीतेवरील पुस्तके व साहित्य वाचले होते, ते नुसतेच वाचन झाले होते. त्यातील गर्भितार्थ आपला केंद्रात उमगू लागला व एक प्रकारची आंतरिक ओढ निर्माण झाली. विचारांची दिशाच बदलून गेली. प्रत्येक प्रवचन ऐकताना खऱ्या परमार्थाची स्पष्ट कल्पना तर आलीच, पण आपल्या जीवनात त्यातले काय उतरता येईल या विचारांना चालना मिळाली. केंद्रात होणाऱ्या श्रवणामुळे हळूहळू माझ्या स्वभावातही बदल होऊ लागला. परमार्थ हे समाधानाचे शास्त्र आहे. परमार्थ साधन मनुष्याच्या जीवनातील परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी नसून प्राप्त परिस्थितीत समाधान अगदी अंतापर्यंत कसे टिकेल यासाठी आहे हे समजले. केंद्रात होणाऱ्या सत्संगामध्ये तर मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे आपसूक मिळत गेली. आपण सारेच प्रपंच असल्यामुळे सतत वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. स्वामीजी व ज्येष्ठ साधक हे प्रपंच असल्यामुळे ते आपले प्रश्न चांगल्या पद्धतीने समजून घेऊन त्यावर उपाय सांगतात आणि सहज आपल्याला परमार्थाकडे वळवतात. प्रथम ते तसे वागतात व नंतर तसा आदर्श आपल्या समोर ठेवतात. सत्संगामध्ये मला वेगळा प्रश्न विचारावासा वाटला नाही, कारण प्रत्येक सत्संगामध्ये आलेला प्रश्न हे जणू काही माझ्याच मनातले विचारले आहेत की काय असे वाटे. समर्थ दासबोधात म्हणतात, नाना चिंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. स्वामीजींना परमार्थाविषयी विचारलेले प्रश्न किंवा शंका विचारलेले आवडतात, त्यामुळे प्रपंचातील अडचणी त्यांना कधीच सांगाव्याशा वाटल्या नाहीत. केंद्रातील आमची दोघांची उपस्थिती वाढू लागली. नित्य होणाऱ्या श्रवणामुळे सद्गुरु प्राप्तीची तळमळ वाटू लागली. स्वामीजींनी आम्हा दोघांना कृपांकित करावे अशी आंतरिक ओढ निर्माण झाली आणि 9 जून 2000 या दिवशी आम्हा उभयतांना स्वामीजींनी अनुग्रहित केले. तो क्षण आमच्या आयुष्यातील जणू अनुभवामृताचा होता. आम्हा दोघांना कनवाळू गुरु लाभल्याचा आनंद झाला होता. आमचे जीवन स्वामीजींच्या कृपानुग्रहामुळे धन्य झाले होते. स्वामीजी आपल्याला कसे योग्य मार्गदर्शन करतात त्याचा अनुभव मला पनवेल आनंद यात्रेत आला. नोकरीच्या ठिकाणी मला खूप त्रास होत असे. उशिरापर्यंत थांबणे, कामाचं टेन्शन, त्यामुळे केंद्रात येणे कमी होऊ लागले. घरी सुद्धा त्याचा त्रास जाणवू लागला. हे सर्व स्वामीजींना कसे सांगावे हा प्रश्न पडला होता. मी केंद्रात न दिसल्यामुळे सौ मधुराताईंनी माझ्या पत्नीकडे चौकशी केली तेव्हा तिने हे सर्व सौ मधुराताईंना सांगितले. त्यांनी बहुतेक हे सर्व स्वामींच्या कानावर घातले असावे. रविवारी पहाटे श्री गजानंदांचा फोन आला, तुम्ही पनवेल आनंद यात्रेला येणार का? मी लगेच हो म्हणालो. त्यांनी मला पोर्ट रोडवर वनाज कंपनीजवळ थांबण्यास सांगितले. बस आली. बसमध्ये चढल्यावर स्वामीजींनी माझ्याकडे पाहिले. मी स्वामीजींना आणि सौ मनोहरताईंना नमस्कार करून पुढे जाऊ लागलो. तो स्वामीजी मला म्हणाले, या बसा इथे. आणि अत्यंत प्रेमाने सर्व विचारपूस केली. कामाचे स्वरूप, जाण्यायेण्याची वेळ, होत असलेला त्रास हे सर्व समजून घेतल्यावर म्हणाले, साधारणपणे हे सर्व असे सगळीकडे आढळते. अशावेळी हे काम आपल्याला भगवंताने दिले आहे असे समजून कामाला सुरुवात करावी. कोणाच्याही नकळत क्षण दोन क्षण सोहमचे श्वास घ्यावेत, सद्गुरूंचे स्मरण करावे, थोडेसे नाम घ्यावे आणि सर्व गोष्टी भगवंतावर सोपून आपण निश्चिंत व्हावे. मग बघा फरक पडतो की नाही. दिलेले काम आपण व्यवस्थित करणारच, कारण ते भगवंताने दिलेले आहे असा आपला भाव असतो. मग स्वामीजी म्हणाले, आपण नाम घेऊया. कामाच्या ठिकाणी अनुसंधान कसे ठेवावे हे समजल्यावर कामात प्रगती व नीटनेटकेपणा तर आलाच. त्याचा परिणाम म्हणजे त्या महिन्याचे बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड आणि वर्षाच्या शेवटी प्रमोशन सुद्धा. लहानपणापासून आपण गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मय श्री गुरवे नमः ही प्रार्थना आपण म्हणत आलो. गुरु साक्षात परब्रह्म हे कसे याची प्रचिती मला व माझ्या पत्नीला आली. मी बऱ्याच काळापासून श्री गजानन जय ही पोथी वाचत आहे. त्यामध्ये गजानन महाराजांच्या लीलांचे वर्णन आहे. त्यातील एक प्रसंग व मला आलेला अनुभव सांगावा असं वाटतो. गजानन महाराज त्यांच्या शिष्यांना घेऊन पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यास जातात. देवळा शेजारी असलेल्या वाड्यात ते उतरतात. पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व मंडळी जातात, पण एक गृहस्थ चुकामूक झाल्यामुळे महाराजांसमेत दर्शनाला जाऊ शकत नाही. सर्वजण पांडुरंगाचे दर्शन घेऊन येतात व त्या गृहस्थाची चेष्टा करू लागतात. हे पाहून गजानन महाराज त्यांना पांडुरंगाचे दर्शन घडवितात. हे वाचत असताना आपल्याला असे दर्शन कधी होणार, त्याच अंतर्मुख अवस्थेत आम्ही दोघं काही कामानिमित्त बाहेर पडलो होतो. सर्व कामे झाल्यावर आम्ही SP कॉलेजच्या बसस्टॉपवर उभे होतो. बराच वेळ झाला बस येत नव्हती. तेवढ्यात समोरून एक व्हॅन आली. आपल्या केंद्रातील श्री प्रकाश कुलकर्णी बसले होते आणि आतून कोणतरी आम्हाला हात करत होते. नीट लक्ष गेल्यावर पाहिले तर स्वामीजी छातीस हात लावून नमस्कार करत होते. जणू काय ते आम्हाला सांगत होते की मीच तुमचा पांडुरंग आहे, नका चिंता करू. त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस पांढरा शुभ्र पोशाख केला होता, कपाळावर बुक्का लावला होता. त्याच दिवशी मौलींची पालखी पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुण्यात आल्या होत्या. हे सर्व काही क्षणात घडले होते. तेव्हापासून ठरवले पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन होईल तेव्हा होईल, पण या सगुणातील पांडुरंगाचे मात्र पाय घट्ट धरायचे. स्वामींच्या आपल्या साधकावर असलेले प्रेम व लक्ष कसे असते याचा अनुभव मला आला. राहाळकर राम मंदिरामध्ये भगवद्गीतेमधील 12व्या अध्यायावर स्वामीजी प्रवचन करणार आहेत असे मला समजले. 12वा अध्याय मला विशेष करून आवडण्याचे कारण हा अध्याय मी माझ्या आईकडून लहानपणी शिकलो. त्याचा नेमका अर्थ आपल्याला ऐकायला मिळेल या आनंदात होतो. प्रवचन संपून व स्वामीजींना नमस्कार करून घरी जायला उशीर होत असे. 3 ते 4 प्रवचन झाल्यावर स्वामीजींनी नमस्काराचे अधिक निवेदन केले. ते असं, लांबून येणाऱ्या साधकांनी मनोमन नमस्कार करावा व लवकर घरी जावं. घरी आपलं कोणतरी वाट पाहत असत. हे मी घरी आल्यावर पत्नीला सांगितलं तेव्हा ती म्हणाली, बघा स्वामीजी आपली किती काळजी घेतात. त्यानंतर मात्र कंपनीतील काम व केंद्र याचा ताळमेळ घालून मी श्रवणाचा लाभ घेऊ लागलो. सो मधुरताईंचे आमच्या कुटुंबावर असलेले प्रेम सुद्धा विशेष करून जाणवते. आम्हा दोघांपैकी कोणी दिसलं नाही तर चौकशी करणे. माझा ऍक्सिडेंटमध्ये पाय मोडला होता त्याबद्दल विचारपूस. आम्ही दोघं केंद्रात दिसल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. माझ्या लहान मुलाचे 10वीमधील यशाबद्दल केलेले कौतुक. स्वामीजींनी तर लगेच प्रत्येक विषयाचे पर्सेंटेज काढले व म्हणाले, तुझ्या एवढ्या मार्काची मार्कलिस्ट मी प्रथमच पाहतो आहे. लगेच त्याला बक्षीसही दिले. खरंच स्वामीजी साध्या साधक विषयावर निर्व्यास प्रेम करतात, आपल्याला शांती सुख समाधान मिळवून देतात. आपण कधी दुःखी झालो तर मायेची फुंकर घालतात. गुगावचे शिबिर म्हणजे माझ्यासारख्या साधक मंडळींना पर्वणीच असते. शिबिराची पूर्वनियोजित तयारी अगदी शिस्तबद्ध असते. शिबिरामध्ये एक दिवस स्वामींचा सहवासही लागतो. स्वामींची साधकाविषयीची तळमळ पाहिल्यावर तर अवाक व्हायला होते. नोव्हेंबर महिन्यातील शिबिर होते. त्या दिवशी स्वामीजींची तब्येत बिघडल्यामुळे स्वामीजी शिबिराला येणार नाहीत असं कळले. मन थोडे खट्टू झाले होते. पण आम्ही सगळेजण मोठे स्वामी आणि स्वामीजी यांच्या आठवणी सांगण्यात एवढे रंगून गेलो होतो की तो खट्टूपणा कधी नाहीसा झाला ते कळलेच नाही. तेवढ्यात श्री गजानंदांना फोन आला, स्वामीजी येणार आहेत पण फार बोलणार नाही. स्वामीजी येणार यातच आम्हाला सगळं मिळणार होतं. आम्ही अगदी भरून पावलो होतो. यातून असे लक्षात येते की स्वामीजी आपल्या देहाची पर्वा न करता साधकांचा आनंद पाहतात. शिबिरानंतर स्वामीजी नागपूरला जाणार होते. त्यांचे सुख साधकांवर निरपेक्ष प्रेम करण्यात कसे आहे हे दिसून येते. त्यांची तळमळ आहे ती साधकाने या जन्मी मोकळे होऊन जाण्याची. उधारीचे व्यवहार त्यांना मान्य नाही. त्यासाठी ते आपल्या देहाची पर्वा न करता त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करताना आपला हात अगदी अलगद धरतात. सर्व साधका विश्वाची माऊली होऊन त्यांची काळजी घेतात. या सर्वांबरोबर पूजनीय सौ मधुराताईंचा सहभाग तर अवर्णनीयच आहे. आपले केंद्र म्हणजे नंदनवनच आहे. इथे आपल्याला स्वामींच्या सहवासात आनंद व समाधान मिळतं. जनात राहून परमार्थ कसा साधावा हे स्वामी आपल्याला शिकवतात. स्वामीजी म्हणजे संसारी लोकांनी जगात कसे वागावे याचा कोश आहे. गुरुभक्ती, सद्गुरूंचे कार्य पुढे चालू ठेवणं, प्रसंगी देहास कष्ट देऊन ते पूर्णत्वास नेणं, हे पाहिल्यावर त्यांची आपल्या सद्गुरूवरील अविचल निष्ठेचा एक एक गोष्टी ऐकल्या की मन थक्क होऊन जातं. कशा साधल्या असतील या गोष्टी स्वामीजींना? गुरु आज्ञा म्हणजे वेदवाक्य, गुरु आज्ञा म्हणजे प्रमाण. सद्गुरूंची कृपा ज्यांच्यावर होते त्यांचा प्रपंचच परमार्थ रूप घेतो याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपले स्वामीजी आहेत. स्वामींचे प्रवचन म्हणजे पर्वणीच असते. त्यांचे प्रवचन हृदयाला भिडणारे असते. स्वामींचे विचार तर्कशुद्ध, विषयाची मांडणी शास्त्राला धरून व बोलणे सडेतोड व स्पष्ट असते. अनुभवाच्या निकषावर पडताळून पाहणारे त्यांचे बुद्धिनिष्ठ विवेचन खरोखर थक्क करणारे असते. साधक वर्गाला खिळवून ठेवण्याची त्यात क्षमता असते. अधूनमधून त्यांच्या सद्गुरूंच्या जीवनातील प्रसंग सांगितल्याशिवाय त्यांना राहत नाही. त्यावेळी त्यांचे प्रेम उचंबून येतं. बऱ्याच वेळी सद्गतीत होऊन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. सद्गुरू शब्दावर पूर्ण निष्ठा ठेवून निरपेक्षपणे अखंड अनुसंधानात राहून शाश्वत समाधान आणि आनंद मिळवावा हेच त्यांच्या शिकवणीचे सार आहे. स्वामीजी साधक वर्गाची साधना व्यवस्थित व्हावी म्हणून स्वतः कष्ट घेतात. त्यासाठी ते आपल्याकडून वेगवेगळ्या प्रकारे अनुषंगिक साधना करून घेतात. आपल्याला नाम घ्यायला सांगत असताना स्वामीजी तद्रूप होऊन जातात. त्यांचे भान हरपलेले असते. त्यामुळे समोर बसलेला साधक वर्गही तल्लीन होऊन जातो. म्हणून असे म्हणावे वाटते, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दूर.
स्वामीजींच्या सहवासातील एक एक क्षण मी हृदयात साठवून ठेवला आहे. त्यांचे प्रेम, त्यांची अलिप्तता ही क्षणोक्षणी दिसतात. सुरुवातीला मला फार वाईट वाटायचं की मी वयाच्या 45व्या वर्षी त्यांच्याकडे गेले. त्याच्या आधीचं आयुष्य सगळं वाया गेलं. काय काय केलं, कसे कसे वागलो, स्वतःची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही. एकदा दुःख अनावर होऊन स्वामीजींना बोलून दाखवलं तेव्हा ते म्हणाले, वाईट वाटून घेऊ नका, 45 वर्ष तयारी चालू होती असं बघा. त्यांच्या या प्रेमळ बोलण्याने माझ्या मनाला करुणेचा लेप लावल्यासारखं झालं आणि पुन्हा कधी वाईट वाटलं नाही. त्यांची दृष्टी कशी कालातीत आहे बघा. आणि दुसऱ्याचे दुःख कमी करण्यासाठी आपला वेळ आणि आपली बुद्धी कारणी लावणे हे खरे दान आहे असं मी समजते. स्वामीजींनी नेहमीच मला माझ्या पातळीवर येऊन अचूक, आश्वासक, आत्मबळ वाढवणारे असे मार्गदर्शन केले आहे. आता आपण अभंग ऐकूया. आजची अभंग सेवा सादर करणार आहे सद्भक्त अस्मिता शेठ.
श्रीराम. ऐसे करी सद्गुरु आई, ऐसे करी सद्गुरु आई, आपुले स्मरण वसो हृदयी, आपुले स्मरण वसो हृदयी, ऐसे करी सद्गुरु आई. नावडो हे विषय ध्यान, राम नामी रंगो माना राम नामी रंगो माना ऐसे करी सद्गुरु आई देह बुद्धि करुण लावी रोप समाधान लावी रोप समाधान ऐसे करी सद्गुरु आई पळवी माझी दुजी भ्रांती वासना जाळुनी देई शांती वासना जाळुनी देई शांती ऐसे करी सद्गुरु आई बहु बळकट चिजड ग्रंथी सोडुनी दावा दाशरथी सोडुनी दावा दाशरथी ऐसे करी सद्गुरु आई ब्रह्मानंदी आशा फार ब्रह्मानंदी आशा फार करी दीनाचा उद्धार करी दीनाचा उद्धार ऐसे करी सद्गुरु आई ऐसे करी सद्गुरु आई आपुले स्मरण वसो हृदयी आपुले स्मरण वसो हृदयी ऐसे करी सद्गुरु आई ऐसे करी सद्गुरु आई
या सुंदर अभंगानंतर आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाऊया. आपल्याला कधी कधी असं वाटतं की स्वामीजींचा भरपूर सहवास मिळालेले साधक त्यांचे अनुभव कसे असतील त्यांच्याबद्दल आपल्याला उत्सुकता असते. अशाच एक साधिका सद्भक्त सहू राज्यश्रीताई परांजपे आता सद्गुरुस्तवन सादर करणार आहेत. त्या परमपूज्य सहू मधुराताईंच्या भगिनी आहेत. आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जन्मजन्मीचे पुण्यफळासी पैयाले देखिले पावले सद्गुरूंची. श्रीयुत नवीनदादांनी मला गुरुस्तवनात बोलायचे आहे असे सांगितले. हे ऐकताच मला क्षणभर खूप आनंद झाला, पण त्याबरोबरच एक प्रकारची भीती आणि टेन्शन पण आलं. अगदी नवीन लग्न झाल्यावर परांजपेंच्या घरात देखील माप ओलांडताना एवढं टेन्शन आलं नव्हतं. मला तुम्हाला स्वामीजी घरात कसे वागतात, त्यांचे माझ्याशी असणारे नाते याविषयी संवाद साधायचा आहे. त्यामुळे मी आज जे काही तोडके मोडके चार शब्द आपल्याला सांगणार आहे त्यात जर काही चुका झाल्या तर आपण कृपया मला समजून घ्या. माझ्या माहेरी घरातले वातावरण अतिशय साधेपणाचे होते. रोजची देवपूजा, श्रावणातली सत्यनारायणाची पूजा आणि नवरात्र एवढेच केले जायचे. 3 जून 1986 साली ताईचे लग्न श्रीयुत मकरंद माधव वझे यांच्याशी झाले. तेव्हाच आम्हाला खऱ्या अर्थाने जीवनात सद्गुरु सहवास लाभला. ताईच्या लग्नाच्या वेळी मी नुकतीच 11वीत गेले होते, त्यामुळे सुट्टीत ताईकडे पुण्याला यायची. मला स्वामीजी मोठ्या स्वामीजींकडे माया अपार्टमेंटमध्ये आणि अध्यात्म मंगलधाममध्ये घेऊन जायचे. तिथे मला जाणे खूप आवडत होते, पण फारसे काही समजतच नव्हते. पण तरी देखील मी त्यांच्यासोबत जात होते. शुक्रवार पेठेतल्या घरात देखील दर सोमवारी रात्री ज्ञानेश्वरी वाचन असायचे. 1986 झाल्यापासून मला त्यांचा सहवास लाभला. कॉलेजला सुट्टी लागली की लगेचच सौ ताईकडे जायची आणि तब्बल 2-2.5 महिने राहायची. बापरे किती दिवस ना. आता जरी मला हे आठवले तरी खूप आश्चर्य वाटते. आणि इतके दिवस मी राहायची घरात 7 माणसं आणि त्यात मी मुक्कामाला 2-2.5 महिने. तरी देखील एवढे राहूनही निघण्याच्या दिवशी मात्र स्वामीजी मला म्हणायचे की निघाली जितक्या लवकर भुसावळला राहा अजून थोडे दिवस. ते माझे दिवस खूप अवर्णनीय आनंदात जायचे. स्वामीजी शुक्रवारातल्या घरात असताना रोज खालून 4 बादल्या पिण्याचे पाणी भरत असत. मग मी गेले की आम्ही दोघे जण भरायचो पण उरलेले दिवस मात्र स्वामीजीच भरत असत. अशाच एका सुट्टीत स्वामीजींनी मला गाडी शिकवली. त्यावेळी त्यांच्याकडे लुना होती. पहिल्यांदा चक्कर मारल्यावर दुसऱ्या फेरीला त्यांनी मला एकटीलाच जायला सांगितले पण नेमकाच मला परतीला यायला उशीर झाला. तर स्वामीजी स्वतः शुक्रवार पेठेतला त्यांच्या घरापासून बाफना पेट्रोल पंपापर्यंत पळत आले की मला काही झालं तर नाही ना, पडले नाही ना, लागलं नाही ना. किती काळजी करतात ना स्वामीजी आपली. असे बरेच दिवस आमचे गाडी शिकण्यातच गेले. मी गाडीवर आणि स्वामीजी माझ्या मागे पळत. असे चित्र जरी नुसते डोळ्यासमोर आले तरी आता मला खूपच ओशाळल्यासारखे होते. मनात खूप खजील व्हायला होते. वाईटही वाटतं. खरं तर मी गाडी शिकले नसते तरी चाललं असतं कारण भुसावळला आमच्याकडे काही गाडी नव्हती. पण स्वामीजींच्या मनात मात्र खूपच वेगळं होतं. त्यांना मला मनापासून पुण्यातच द्यायचं होतं. दोघी बहिणी एकाच गावात राहाल आणि म्हणून गाडी तर शिकायलाच हवी असे ते मला म्हणाले. प्रत्यक्ष देवानेच म्हणजे आपल्या सद्गुरूंनीच मनापासून योजलेलं होतं म्हणून मी लग्नानंतर अगदी त्यांच्या घराजवळच आले आणि त्यांनी शिकवलेल्या गाडीचा फायदा मला आज केंद्रात येण्यासाठी झाला. 1987-88 सालची गोष्ट असे. मला आईस्क्रीम खूप आवडते हे स्वामीजींना माहीत होते. मग एकदा मी ताई आणि स्वामीजी असे तिघ जण भू आईस्क्रीम मध्ये आईस्क्रीम खायला गेलो. स्वामीजींनी मनसोक्त आईस्क्रीम खायला घातलं. अगदी आजही जरी मी त्यांच्याकडे गेले आणि कधी जर आईस्क्रीम असलं तर ते मला 8 महिने आईस्क्रीम देतात आणि तेव्हा तो प्रसंग मला खूप जाणवतो. या अमृत सहवासाची गोडी कोणाला बरं नको असणार. मी अशा या स्वर्गीय वातावरणात कायमच राहावं असं मोठ्या स्वामीजींच्या आणि स्वामी मकरंदनाथांच्या मनात होतेच. लग्नानंतर मला नेहमी केंद्रात यायला जमत नसे. बदलीची नोकरी आणि संसाराच्या रहाटगांड्यातून जमत नव्हतं पण तरी मोठ्या कार्यक्रमांना मात्र मी न चुकता जात होते. जशी गणेशपुरमची वास्तू उभी राहिली तसा मला खूप आनंद झाला. दर बुधवारी आणि गुरुवारी मी नियमितपणे केंद्रात यायला लागले आणि सारखीच येण्याची ओढ वाटू लागली. नकळतपणे घरातली कामे भराभर आवरून केंद्राची वेळ गाठू लागले. 17 डिसेंबर 2011 रोजी मात्र अखेर तो सुवर्णदिन माझ्या आयुष्यात आला. त्या दिवशी मी परमपूज्य स्वामीजींचा अनुग्रह घेतला. त्या दिवशी मला खूप रडू आले की आपण इथे यायला खूप उशीर केला. पण स्वामीजी म्हणाले की अगं असू देत, आधीची वर्ष तुझ्या तयारीत गेली असे समज. माझ्या आयुष्याला खूप सुंदर कलाटणी मिळाली. माझ्या स्वभावात झालेला अनुकूल बदल मला स्पष्टपणे जाणवायला लागला होता. माझा स्वभाव तसा तापटच पण जरा हल्ली कमी झालाय. गुरुवारच्या सत्संगाच्या केंद्रात मनात अनेक प्रश्न उठायचे पण कोणीतरी ते प्रश्न विचारल्यावर शंकांचे सहजच निरसन होत गेले. स्वामीजी सांगत असत की नाम कसे घ्यावे, कुठवर घ्यावे, कसे निर्विचार असावे. स्वामीजींच्या या शब्दाचा सांगण्याचा देखील मला खूप आधार वाटला. शुद्ध भावनेत व निष्ठेत खरे समाधान आहे असे ते सांगत असत. मन एकाग्र जरी होत नसलं तरी ध्यान आणि नाम सोडू नये. ध्यानाचे नामाचे प्रेम येण्यासाठी अंतरंगात कळकळ असायला हवी आणि त्यांचे नेमके हेच बोल मला खूप भावले. ते कायम माझ्या मनात कोरले गेले. त्यामुळे कोणत्याही प्रसंगात मी संयमाने विचार करते. स्वामीजींच्या सहज प्रबोधनातनं खूप फरक पडत गेला. प्रत्येक स्त्रीला एकच माहेर असते पण मी खूप भाग्यवान आहे की मला स्वामीजी आणि ताईच्या रूपातनं आईबाबाच मिळाले. जर मला काही अडचणी आल्या किंवा काही निर्णय घ्यायचा असला तर मी हक्काने स्वामीजींकडे येते आणि त्यांना त्रास देते. पण ते देखील तेवढ्याच प्रेमाने आणि कळकळीने माझे म्हणणे ऐकून घेतात आणि त्यावर मार्ग काढतात. स्वामीजी प्रत्येक प्रसंगी सगळ्यांच्या सोबतच असतात. त्यांना जर माझ्याकडे यावेसे वाटले आणि ते जर कितीही दमलेले असले तरी देखील ते रात्रीचे 10 जरी वाजले तरी ताईला घेऊन नक्की माझ्याकडे येतात. केवढे माझे भाग्य आहे की प्रत्यक्ष भगवंतच माझ्याकडे येतात. स्वामीजींची एक गोष्ट मला खूप आवडते आणि ती म्हणजे ते ताईला कधीही पैशाचा हिशोब मागत नाहीत. आणि विचारत देखील नाहीत की तुला इतके पैसे कशाला लागतात किंवा तू का खर्च केलास असे कधीच नाही. अगदी मंदार केदारच्या लग्नात देखील आम्ही दोघी बहिणींनी केलेल्या खरेदीला वा छान सुंदर म्हणायचे, तुम्हाला आवडले ना मग झाले. तर मंदारच्या लग्नात मी बॅग भरताना ताईच्या साड्या फायनल केल्या. मग स्वामीजींना विचारले की तुम्ही कोणता ड्रेस घालणार, तर ते मला म्हणाले अगं राजश्री मी सारखेच आणि सगळीकडे पांढरेच कपडे वापरतो, मग उद्याही तेच घालणार. तर मग मी म्हटलं की नाही तसं नाही, उद्या तुम्ही मी सांगेन तेच कपडे घाला. आणि आपल्या अत्यंत साध्या स्वभावाच्या स्वामीजींनी ते मान्य केलं. ताटात वाढलेल्या देखील कोणत्याही पदार्थाला स्वामीजी कधीच नावे ठेवत नाही. मंदारच्या लग्नानंतर घरात देवीचे बोडण होते. त्या दिवशी मी ताईकडे नेहमीप्रमाणे दत्त म्हणून हजर झाले. नाहीतरी मला ताईकडे यायला रोजच आवडते, पण त्यांच्याकडे सगळेजण जेवणाचा फारच आग्रह करतात आणि आता तर त्या सुना राहण्याचाच आग्रह करतात, त्याच्यामुळे मी जरा येणं कमी केलंय. असो, त्या दिवशी स्वयंपाकघरात माझ्या पायाच्या बोटाला ट्रॉलीमुळे जखम झाली. स्वामीजी त्यांच्या खोलीत आराम करीत होते, पण आमच्या आवाजाने ते उठून आले आणि म्हणाले राजश्री खूप रक्त वाहत आहे, चल आपण औषध लावूया. मग काय, स्वामीजी जमिनीवर बसले आणि त्या बोटाला 7-8 वेळा कापसाने पुसून काढले, औषध लावले. मला तर खूपच ओशाळल्यासारखे झाले, कारण ते आता माझे नुसते मेहुणे नव्हते तर माझे ते सद्गुरू होते. मी त्यांना तुम्ही खाली बसून औषध लावू नका असे म्हटले तरी त्यांनी ते ऐकलेच नाही. मग औषध लावून बँडेज लावले, गोळी दिली आणि कॉटवरून जेवणाखेरीज उठायचं नाही अशी प्रेमळ आज्ञाही केली. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी केंद्रात यायची तेव्हा तेव्हा ते आठवणीने पायाची चौकशी करायचे. किती आठवण ठेवतात ते. तीर्थरूप दादांचे माझ्यावर खूप प्रेम होते, अगदी लेकीसारखे करायचे. आजीचे तर अजूनही माझ्यावर खूप प्रेम आहे. पुण्यातली स्थळं पाहताना तर दादा माझे वडील म्हणूनच माझ्यासोबत यायचे. आजी पण माझी खूप आवडनिवड जपते, आम्हाला दोघींना आवडणारा लाडू हमखास माझ्यासाठी राखून ठेवते. ज्यावेळी मी वाईला गेले होते त्यावेळी त्यांनी माझे खूप थाटात माहेरपण केले होते. साडी देखील घेतली. मी तिला नको म्हटले तर ती म्हणाली की अगं तू किती लहान होतीस ताईच्या लग्नात, तेव्हापासून तू आमची लेकच ना. माझ्या भाग्याला आता पार नाही, मला घरातल्या सगळ्यांचे भरभरून प्रेम मिळाले. आता माझी ताई, तिच्याविषयी तर काय बोलू, ती तर माझे सर्वस्वच आहे. मी तिची 5ची लहान बहीण, ताई कसली ती माझी आईच आहे, माऊली आहे माझी. माझ्या मनातलं तिच्याजवळ सगळं मोकळं केलं की हुश होतो. 2 दिवस जरी मध्ये गेले तरी ताई लगेच फोन करून चौकशी करते, खुशाली विचारते. ताई स्वभावाने अतिशय सोशिक, संयमी, हुशार आणि कष्टाळू आहे. विशेष म्हणजे ती मनकवडी आहे. ताई शाळेत असताना खूप हुशार होती, एकाग्र अभ्यासू होती, मात्र ती जरा एकलकोंडीच होती. तिला फार मैत्रिणी नव्हत्या, तिघीच जणी होत्या त्या, पण कोणाशी कधी वाद आणि भांडण झाले नाही. ताईचे लग्न होईपर्यंत ती घरात आईला स्वयंपाकघरात पडेल त्या कामात मदत करत होती, मला फक्त आराम आणि खेळच. अजून देखील आम्ही दोघी बहिणी कधी कार्यक्रमानिमित्त एकत्र आलोच तर माझ्या वाट्याला फक्त गप्पा आणि आरामच, कारण बाकी सगळे ताई काम तयार करून ठेवते. ताईचे लग्न खूप लवकर म्हणजे 21व्या वर्षीच झाले. मला खूप रडू आले, कारण आता ताई आमच्यापासून खूपच लांब जाणार होती आणि हे लोक आम्हाला आमच्याकडे ताईला राहायला पाठवतील ना, कसे होणार आपले, आपण कोणाला काय सांगणार, असे अनेक प्रश्न मला पडले. पण स्वामीजी मात्र खान्देश सारख्या अतिउष्ण भागात 2 लहान मुलांसह ताईला 2 महिने सुट्टीसाठी पाठवायचे. सासरी देखील ताईने सगळ्यांनाच आपलेसे केले होते. तिचा स्वभाव खूप मायाळू आणि मवाळ समंजस आहे, सगळ्यांनाच ती आपलेसे करते. मी काय आणि किती सांगणार माझ्या या माणसांविषयी, मी खूपच नशीबवान आहे. 2003 साली माझ्या भावाच्या मुलाची मुंज होती, त्यामुळे आम्ही दोघी बहिणी आदल्याच दिवशी आईकडे राहायला गेलो. दुसऱ्या दिवशीची मुंज होती, त्याच दिवशी तीर्थरूप दादांचे निधन झाले. केवढे दुःख होते ते स्वामीजींना, पण तरी देखील ते इतरांच्या आनंदावर विरजण पडायला नको म्हणून मुंजीला आले. आम्ही दिलेला पेढा देखील खाल्ला. माझ्याजवळ काही शब्दच नाहीत बोलायला, कारण हे फक्त एखाद्यालाच जमू शकते आणि ते म्हणजे आपल्या स्वामीजींनाच. नंतर ते ताईला घेऊन घरी गेले. ताई देखील काहीही न विचारता त्यांच्यासोबत गेली. मग गाडीत स्वामीजींनी तिला दादा गेल्याचे सांगितले. भगवद्गीतेतल्या स्थितप्रज्ञ लक्षणांचे विवरण करून ज्याप्रमाणे आपल्या आयुष्याचे प्रत्यक्ष उदाहरण साधक विश्वासमोर ठेवणारे स्वामीजी आपल्याला भेटणे आणि त्यांनी आपल्याला आपले म्हणणे यापेक्षा अधिक भाग्य असूच शकत नाही, त्याचप्रमाणे पतिव्रतेचे चालते बोलते उदाहरण ताईकडे बघूनच समजते. कारण चल म्हटल्याबरोबर त्यांच्या मागे घरातल्या शुभ कार्यातून निघणे तिलाच जमले. आज मला गुरुस्तवनाच्या कार्यक्रमात माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आणि तुम्ही ते सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी तुम्हालाही कृतज्ञतापूर्वक नमस्कार करते. श्रीराम.
सौ राजेश्रीताईंच्या भावपुष्पावरून आपल्या लक्षात येतं की स्वामीजी आपल्या घरच्या लोकांशी, जवळच्या माणसांशी किती प्रेमाने वागतात. परमपूज्य सौ मधुराताई पण फार प्रेमळ आहेत. मी 4 वर्ष बदली झाल्यामुळे मुंबईत होते आणि पुण्याला परत आले हे त्यांना मी जेव्हा सांगितलं तेव्हा बाकी कुणाही पेक्षा जास्ती आनंद त्यांना झाला होता. असं प्रेम करायला आपणही शिकलो पाहिजे असं वाटतं. मोठ्या स्वामीजींना, स्वामी माधवनाथांना मी कधी भेटले नाही, पण त्यांच्याबद्दल ऐकून, त्यांची पुस्तकं वाचून त्यांच्याबद्दल फार आदर, प्रेम व आपुलकी वाटते. एकदा काय झालं, मी मुंबईला पोस्टेड असताना फेब्रुवारीमध्ये मला कावीळ झाली होती, त्यामुळे SP कॉलेजच्या गुरुपौर्णिमेच्या मोठ्या कार्यक्रमाला जवळजवळ 5 महिन्यांनी आले. वरच्या गॅलरीत बसले होते. स्वामी मकरंदनाथ आणि सौ मधुरताईंना बघून फार आनंद झाला आणि पाठोपाठ वाटायला लागलं की आपण 5 महिने स्वामीजींच्या दर्शनाशिवाय कसे काढले. तोपर्यंत कसंबसं मनाला समजावून सांगितलं होतं, पण आता मात्र भाव व्याकुळ झाले. बाहेर पडण्याचा मार्गच सापडेना, सुनामीमध्ये सापडल्यासारखं झालं. तेवढ्यात स्टेजवर वरती लक्ष गेलं. स्वामी माधवनाथांची मोठी तस्बीर लावली होती, प्रेमळ, अलिप्त, वात्सल्यमय अशी दृष्टी, प्रसन्न पूर्ण चंद्रमा. असे वाटले की ते थेट माझ्याकडे बघतायत आणि म्हणतायत, कशाला दुःख करतेस, कायम आनंदात राहा. ते नेहमी म्हणायचे, कायम आनंदात राहा. सगळं दुःख विरून गेलं आणि मी शांत झाले. नुकतीच 19 तारखेला गुरुपौर्णिमा झाली, त्याच दिवशी स्वामी माधवनाथांच्या पुण्यस्मरणाचाही कार्यक्रम झाला. योगायोग असा की 30 जुलै 1996 रोजी परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी देह ठेवला त्या दिवशी पण मंगळवारच होता. किती जन्म, किती पुण्य केलं असेल ज्यामुळे आपण स्वामी मकरंदनाथांच्या चरणांपाशी पोचलो असं वाटतं. आणि स्वामीजींसारख्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलं की तेच तू आहेस, म्हणजे ते जे आत्मतत्व आहेत तेच आपणही आहोत, ही त्यांची केवढी कृपा. अजून खूप दूर जायचंय आपल्याला, पण याच उपदेशाच्या उजेडात चालत राहून, साधना करत, अनुसंधान ठेवत, शेवटी त्यांच्या चरणांशी एकरूप व्हावं अशी त्यांच्याच जवळ प्रार्थना करते. हरिओम तत्सत. आजच्या आपल्या कार्यक्रमाची सांगता स्वामीजी आणि सौ मधुराताईंच्या औक्षणाने होईल. सद्भक्त श्री अशोक काळे व सौ पुष्पा काळे हे औक्षण करतील. त्यानंतर सद्भक्त विलासदादा आरत्या सांगतील, त्यांच्याबरोबर आपणही म्हणायचे.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा कृपाळु तो ज्ञान देवी पाजेशी अमृत ओमी देशी जाणीव आगळी जाणीव आगळी अजाण भक्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा मायेचे बंध तोडीसी पाशय सुख जोडीसी सोहम स्वरूप कुण स्वरूप कुण दाविसी अर्धा आरती माधवनाथा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदणे अखंड चांदणे चकोर चित्ता माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा ओ आळु आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा बावे नमुनी पदकमला वरी ठेवियना माथा बावे नमुनी पदकमला वरी ठेवियना माथा ज्ञान देवी चा पवित्र रंगी रंगुनी परमार्था रंगुनी परमार्था कपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओ आळु आरती स्वामी मकरंदनाथ स्वामी मकरंदनाथ बावे नमुनी पदकमला वरी ठेवियना माथा सोहम हंसारूढ़ राहुनी शांत विसी आरता स्वामी तू शांत विसी आरता नाथ पंथीची खून दाविसी उन्मनी सुख भक्ता ओ आळु आरती स्वामी मकरंदनाथ स्वामी मकरंदनाथ भावे नमुनी पदकमला वरी ठेवियला माथा भावदरुणी या चातक जैसा शरण यई मेघा जैसा शरण यई मेघा दासमने मी अनन्न तैसा धाव पाव वेगा ओ आळु आरती स्वामी मकरंदनाथ स्वामी मकरंदनाथ भावे नमुनी पदकमला वरी ठेवियना माथा भावे नमुनी पदकमला वरी ठेवियना माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।